भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतम स्कंद तीसरा अध्याय 24वां श्लोक क्रमांक 41 मैत्रेय उवाच एवं समुचितस्तेन कपिलेन प्रजापतिः दक्षिणीकृत्यं तं प्रीतो वनमेवाजगामः मैत्रेय उवाच एवं समुदितस्तेन कपिलेन प्रजापतिः अनेक कथांनी भरलेलं आहे की जे भगवंताची इच्छा पूर्ण करतात कृष्णामध्ये राहून सुद्धा पांडव किंवा प्रल्हाद परीक्षित महाराज अनेक उदाहरण भीष्म हे अनेक उदाहरण आपण भागवतम मध्ये वाचतो की काय दर्शन की भगवंताची सेवा कशी करावी त्याची इच्छा पूर्ण कशी करावी तर ह्या सर्व उदाहरणातून आताही आपल्या समोर तशी उदाहरण आहे प्रभुपाद किंवा आपल्या इस्कॉनमध्ये गौडीय वैष्णव जे गुरु वृंद आहेत की आपल्या जीवनावर दाखवून देतात की कसं आपण गुरुची सेवा करावी कशी त्यांची इच्छा पूर्ण करावी परंपरेतून आल्यानुसार आणि मग भगवंतासारखे गुरु सुद्धा प्रचंडी आहेत गुरु सुद्धा प्रचंडी स्वतःच्या मताप्रमाणे काय करू शकतात तसं प्रभुपाद त्यांनी देश काळ पात्र सगळं काही बदललं ब्राह्मणाला मुलांना ब्राह्मण दीक्षा दिली स्त्रियांना ब्राह्मण दीक्षा दिली जे शास्त्रामध्ये नाही आहे प्रभुपादांनी सुद्धा संन्यास असून लग्न केली मुलांची आपल्या शिष्यांची हे शास्त्राला मान्य नाही आहे परंतु स्वच्छंदी प्रभुपाद वागले त्यांच्या गुरुबंधूंना सुद्धा त्यांचा घोष त्यांनी पत्करला परंतु ही स्वच्छंदी वृत्ती कशासाठी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी एकदा तर प्रभुपादांनी प्रवचन दिलं असं की आपण जे मांसाहारी आहेत त्यांच्या घरी प्रसाद घेऊ नये वगैरे मग कालांतर ज्या वेळेला प्रभुपाद एका लाईफ मेंबरला भेटायला गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं प्रभुपाद तुम्ही सांगितलं की मांसाहार करणाऱ्यांच्या घरी आपण त्यांच्या घरी प्रसाद घेऊ नये प्रभुपाद म्हणाले की मी घेतला नाही तर त्यांना कोण मदत करणार ही स्वच्छंदी वृत्ती जे सांगितलं त्याने मांसाहारी लोकांच्या घरी आपण प्रसाद घेऊ नये मग प्रभुपाद की मी घेतलं नाही तर मग त्यांना कोण शुद्ध करणार ही स्वच्छंदी वृत्ती आहे पण उद्देश काय होता त्या श्रीमंत बघायला जाणे किंवा त्याच्या घरात चांगलं चमचमीत प्रसाद खाणे हा नव्हे उद्देश की त्यांना कृपा देणे म्हणजेच त्याला कृपा करणे लोकांना सांगितलं की ईट नीट बट ट्रीच ही स्वच्छंदी वृत्ती आहे लोकांना सांगतात की डोंट ईट नीट पण लोकांना सांगतात की आता प्रसंग होता तर मला करा आपण प्रचार करा याचा अर्थ असा नाही की प्रचार करू आणि मांस खाऊ उद्देश काय आहे असा जर प्रसंग महत्वच काय आहे प्रचार काय लोकांना वाचवणं तर प्रभुपादांची ही स्वच्छंदी वृत्ती आहे परंतु त्याच्यामध्ये उद्देश काय आहे उद्देश आहे भगवंताला प्रसन्न करणे आपल्या गुरु महाराजांना प्रसन्न करणे आपण तथाकथित साधूंची पण पाहतो तथाकथित स्वामी आनंदाने ज्याला विवेक नाही त्यांनी सांगितलं की मांसाहार करा सांगितलं मांसाहार करा पण उद्देश काय होता तुम्हाला काही बाकी सांगायचं नाही आहे तुम्हाला देश वाचवायचा आहे तुम्हाला सुदृढ झाला नाही मांस खाल्ला नाही तर तुम्हाला शक्ती कुठे येणार शक्ती आली नाही तर ब्रिटिशांची युद्ध कसं करणार ही त्यांची इच्छा कृष्णाची प्रसन्नता वगैरे नाही तर पाहतो की इच्छा कशी स्वच्छंदी वृत्तीने प्रभुपाद वागले आणि दुसरे पण स्वच्छंदी वृत्तीने वागले तर शुद्ध भक्त हा सुद्धा स्वच्छंदी वृत्तीनं वागू शकतो तर आपण प्रभुपादांनी दिलेलं आहे असं समजू नये की मला आपण माहित झालं मी पण सत्संदी होऊ शकतो गुरुने शिक्षा दीक्षा दिलेली आहे मला मी पण सत्संदी वागू शकतो नाही सत्संदी नारद म्हणे जे स्त्रियांचा सगळ्या भागामध्ये आपण पाहतो स्त्रियांच्या संघाबद्दल इतके निर्णय करतात कशी पत्नी कया धुना तिने आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं स्वच्छंदी वृत्ती म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध पण उद्देश काय होता तिच्या पोटामध्ये असलेले प्रल्हाद महाराज ह्याला संरक्षण करणे आणि त्याला भागवत कथा सुनावणे. तर ही स्वच्छंदी वृत्ती आश्रमामध्ये स्त्रीला ठेवून घेते आणि दुसरं कोण नव्हतं त्यावेळेला. हरी बोल. तर ही स्वच्छंदी वृत्ती, तर भगवंताचे भक्त सुद्धा भगवंताप्रमाणे स्वच्छंद राहू शकतात. आणि म्हणून वैष्णवी क्रियामुद्रा कधीही शुद्ध भक्तांची क्रिया आपल्याला काय हे जमणार नाही. हा आपण म्हणू काय गुरु महाराज एवढं तुम्ही सगळ्यांना सांगता सकाळी मंगल आरतीला या आणि तुम्ही झाला नाही असं आपण म्हणजे स्वच्छंद वृत्ती नाही आहे. त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे हे आपण करत राहिलं पाहिजे. आपल्याला काय सांगितलं आहे, जोपर्यंत वैष्णवांच्या कडनं आपल्याला आशीर्वाद मिळत नाही किंवा वैष्णवांच्या कडनं आपल्याला समृद्धी मिळत नाही आपल्या कृतीला, तोपर्यंत आपण समजू नये की मी स्वच्छंदी होऊ शकतो. प्रभुपाद असं आपल्याला वाटेल की गौडीय मठ सोडून अमेरिकेला प्रचाराला गेले पण त्याच्या अगोदर आपल्या गुरुबंधूंना भेटले असं नाही की कोणाला प्रभुपादन एकटं जायचं होतं. प्रभुपाद भेटले आपल्या गुरुबंधूंना की तुम्ही आम्हाला प्रचाराला मदत करा, तुम्ही जात नाही मी पण तयार आहे, कोणीही जवळ केलं नाही. म्हणून सुमती मुरारजीकडे गेले पहिला सगळ्यांना आपल्या गौडीय वैष्णव आपल्या गुरुबंधूंना भेटले. त्याने कोणी मदत केली नाही पण गुरुची मिशन जे आहे गुरुचं ध्येय जे आहे इस्कॉनची स्थापना करणं हे महत्वाचं आहे. कसं होईल ते स्वच्छंदी वृत्तीने प्रोग्राम केले इस्कॉन सोडले की स्वतः प्रोग्रामांनी गौडी मोठ सोडला मी पण इस्कॉन सोडून मी पण नवीन प्रति इस्कॉन निर्माण करेन. माझे इथले गुरुबंधू माझे ऐकत नाहीत तर प्रभुपादांची स्वच्छंद वृत्ती आपण इमिडिएट करता कामा नये. तर अशा अनेक प्रभुपादांची उदाहरणं आपण त्यांच्या जीवनामध्ये पाहू शकतो की तथाकथित स्वच्छंदी वृत्ती जी आहे कशासाठी आहे. शास्त्रावर धरूनच आहे. मूळ उद्देश काय, भगवंताला प्रसन्न करणे शास्त्रानुसार. तर भगवंत स्वच्छंदी आहेत. भगवंत स्वतःच्या इच्छेनं कोणाला कृपा देऊ शकतील कोणाला कृपा नाही देणार. आपण पाहतो इकडे रामानंद राय आणि प्रतापरुद्र, प्रतापरुद्रला चैतन्य महाप्रभूंनी दूर केलं कशासाठी, तू राजा आहेस. आणि रामानंद राय तोही राजा आहे, स्वतः जाऊन आलिंगन दिलं. आता तुम्ही असं काय केलं कोण विचारू शकेल का चैतन्य महाप्रभूला, प्रतापरुद्रला दूर केलं राजा आहे म्हणून. आणि इकडे गव्हर्नर राजा असेल त्याला स्वतः जाऊन आलिंग गेलं त्याच्याकडनं राजतत्व ऐकलं. तर ही स्वच्छंदी वृत्ती आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू ज्याला वृंदावनला जाल निघाले त्यावेळेला सगळ्यांनी त्यांना अडवलं. चैतन्य महाप्रभूंना सांगितलं की तुम्ही स्वतंत्र ईश्वर, तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही काय करू शकता. तर कृष्ण जे आहेत असं नाही की या भक्ताला कृपा दिली आम्हाला का नाही दिली असं आपण विचारू शकत नाही. पात्र नाही आहोत आपण. भक्तीतीर्थ मला सांगतात वी आर बेगर्स. वृंदावन भाव हा जो आहे बेगर्स, भिकारी म्हणून गेलं पाहिजे आपण, पात्र म्हणून नव्हे. तर ही भगवंताची स्वच्छंदी वृत्ती जी आहे. आता तिथं सुख गोस्वामी यांचा ही कपिलदेव यांच्याबद्दल स्वेच्छेनं कसे अवतीर्ण झाले. भगवंत ज्यावेळेला येतात जबरदस्तीने येत नाहीत आपल्यासारखे. भगवंत संभवामी आत्ममायया स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्याच मायेच्या अधीन होऊन योगमायाच्या अधीन स्वतःच योगमाया त्यांची जातीच आहे. तर स्वतःच्याच इच्छेवरून येतात म्हणून त्याला अवतार म्हणतात. तर स्वतःच्या इच्छेनं भगवंत अवतीर्ण होतात. स्वतःच्या इच्छेनं सगळ्या लोकांना